इट्स 93.5 रेड एफएम वर रुद्रा है तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये एंड मॉर्निंग नंबर वन में एक ऐसी चीज जो काफी भारी होती है बस्ता दफ्तर बैग स्कूल बैग शाळेतले दिवस आणि शाळेतल्या आठवणी दिवस आणि आठवणींमध्ये रमण्यापेक्षा आता सध्याच्या चाललेल्या परिस्थितीकडे जर बघितलं तर आपलं असं लक्षात येईल वजन जे आहे या दप्तरांचं ते जरा दिवसागणिक वाढत चाललेलं आहे आणि या वाढणाऱ्या वजनाकडे जर असं आपण आता लक्ष देण्याची गरज आहे जर अशी काहीतरी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे कारण एक जी बातमी वाचायला मिळाली रिसेंटली तिच्याबद्दल आपण थोडा वेळापूर्वी डिस्कस केला आज इन डिटेल बोलणार आहोतच पण जी मंडळी ज्या मंडळींच्या घरी लहान लहान पोरं आहेत मग वयवर्ष 4th जाणाऱ्या पोरांपासून तर अगदी 10th जाणाऱ्या पोरांपर्यंत तरी बॅग उचलून पाहिली एक टेंटेटिव्ह वजन जर विचारलं बॅगेचं तर ते किती असेल हां काय कोण तुमचा अंदाज आहे आणि ह्या वजनाच्या अंदाजासोबतच तुमच्या मुलाचं जे वजन आहे ते सुद्धा किती असेल एक ढोबळा मानानं जरा शेअर करा ढोबळा मानानं म्हणजे पेरेंट्स आहेत त्यामुळे त्यांना या गोष्टी जरा इन डिटेलच माहिती असणारच पण बऱ्यापैकी वजन विचारलं की जरा अंदाजच आपण बांधत असतो तर काय एकूण वजनं आहेत एक तर मुलाचं वजन आणि दुसरं म्हणजे दप्तराचं वजन काय नेमकं असू शकतं 6601935 या नंबरवर कॉल करून जरा तुम्ही सांगताय सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर आय लव्ह हेट स्टोरी सॉरी आय हेट लव्ह स्टोरी ओके आय हेट लव्ह स्टोरी का टाइटल ट्रैक थोड़ी देर में प्ले होगा एंजॉय बजाते रहो